स्तोत्र संहिता अध्याय 82 आसाफाचे स्तोत्र। देव आपल्या मंडळीत उभा आहे, तो सत्ताधीशांमध्ये न्याय करीतो। तुम्ही कोठवर विपरीत न्याय कराल, कोठवर दुर्जनांची तरफदारी कराल, गरीब व अनाथ ह्यांचा न्याय करा, दीन व कंगाल ह्यांची दाद घ्या, गरीब व गरजवंत ह्यांना मुक्त करा, दुर्जनांच्या हातातून त्यांना सोडवा, त्यांना माहिती नाही व कळतही नाही, ते अंधारात इकडे तिकडे फिरतात, पृथ्वीचे सर्व आधारस्तंभ ढळले आहेत। मी म्हणालो, तुम्ही देव आहा, तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहा, तरी मानवांप्रमाणे तुम्ही मराल, एखाद्या सरदाराप्रमाणे तुम्ही पडाल। हे देवा, उठ, पृथ्वीचा न्याय कर, कारण तूच सर्व राष्ट्रांचा मालक आहेस।